श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। काल चांगदेव पासष्टीच्या सातव्या ओवीवर निरूपण आणि विश्लेषण आपण सुरू केलेलं आहे, त्याचा पहिला भाग घेऊन झाला। आज दुसऱ्या भागाकडे आपण वळतोय। ओवी काय होती? कळांचेनी पांगुरणे, चंद्रमा हरपो नेणे, का वन्ही दीपपणे आननो हे। चंद्राच्या कलांनी चंद्र कधी हरपतो का, किंवा तो आपण लपवू शकतो का? तर हे शक्य नाही। दिव्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाने दिवा कधीच झाकला जाऊ शकत नाही, आणि चंद्राच्या कलांनी चंद्र कधी झाकला जाऊ शकत नाही। त्याप्रमाणे सर्व जगत किंवा जगत नावाचा जो पदार्थ आहे तो परमात्म्याला झाकू शकेल का? पण देह तादात्म्यामुळे असंही होताना आपण पाहतो। आणि हे कशामुळे होतं? हे फक्त आणि फक्त अज्ञानामुळे होत असतं। आज याच ओवीचा आणखी विस्तार करून याला चांगल्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करू। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ज्याप्रमाणे चंद्राच्या कलांनी चंद्र झाकला जात नाही, त्याप्रमाणे विश्वाच्या किंवा जगाच्या या विस्ताराने तो परमात्मा कधी झाकला जाऊ शकत नाही। या परमात्म्याचे रूप कसे आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते रूप म्हणजे ज्यावेळी सातवा अध्याय सुरू होतो, सातव्या अध्यायाच्या शेवटी जे आठ प्रश्न उद्भवतात, त्या आठ प्रश्नाच्या आधी व्यक्त आणि अव्यक्त याची चर्चा ज्ञानेश्वरीमध्ये येत असते। त्याच्यावरच्या या दोन अत्यंत प्रासंगिक ओव्या चांगदेव पासष्टीच्या या ओवीच्या स्पष्टीकरणार्थ अत्यंत उपयुक्त होऊ शकतात। त्या दोन ओव्या कशा असतात? ते तरी व्यक्त नाव्यक्त नित्य नानाशवंत या दोही भावातीत अनादि सिद्ध। जे हे विश्वची होनी असे परी विश्व पण नासिलेनी ननासे अक्षरे पुसिल्या नपुसे अर्थू जैसा। ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशिवंत या दोही भावातीत अनादि सिद्ध। किती स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे, अगदी स्पष्ट। तो परमात्मा व्यक्त आणि अव्यक्त, नित्य किंवा नाशिवंत यापैकी काहीही नाही। तो व्यक्तही नाही अव्यक्तही नाही। असं म्हणतात की आपण मेल्यानंतर आत्मा हा अव्यक्तात जातो आणि परत तो व्यक्तात आला म्हणजे या देहरूपाने आपल्याला दिसतो। अव्यक्तात गेला की हे देह यष्टी नष्ट झाल्यानंतर तो अव्यक्तामध्ये असतो। तर तिथेही नाही इथेही नाही, तो व्यक्तही नाही अव्यक्तही नाही, नित्यही नाही नाशिवंतही नाही। तर मग काय आहे? या सर्व भावांच्या पलीकडे तो अनादिसिद्ध आहे। तो परमात्मा आहे तसाच आहे आणि तो अनादिसिद्ध आहे, आणि हेच त्या पुरुषोत्तम अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये हेच आपल्याला सिद्ध करून दाखवलंय माऊलींनी की या भावातीत आहे, तो अनादिसिद्ध आहे। तो परमात्मा व्यक्तही नाही आणि त्या सापेक्ष अव्यक्तही नाही, नित्यही नाही आणि त्या सापेक्ष नाशिवंतही नाही। तो या दोन्ही भावांच्या पल्ल्याआड, दोन्ही भावाच्या पलीकडे अतीत आहे, अनादिसिद्ध असा आहे। आणि तोच परमात्मा या विश्वाचे रूप धारण करून दिसत आहे. जे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिलेली नासे. हा ऐश्वर योग आहे बरं मौलीचा. परमात्म्याचा ऐश्वर योग कसा आहे? जे हे विश्वची होऊनी असे या संपूर्ण विश्वामध्ये तो ठासून ठासून भरला आहे. पण पुढेच काय म्हणतात? परी विश्वपण नासिलेली नासे. पण या विश्वाचा नाश झाला, विश्व संपलं, तरी तो संपत नाही. तो आहे तसाच असतो. अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा. अक्षरे पुसून टाकली म्हणून त्याचा अर्थ संपला असं नाही. एकाने फळ्यावर लिहिलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता दुसरा आला आणि फळ्यावरून ती अक्षरं पुसून टाकली म्हणून काही त्याचा बोध संपला, त्याचा अर्थ संपला, असं होऊ शकत नाही. अक्षरे पुसली तरी अर्थ संपत नसतो. त्याप्रमाणे परमात्मा सर्व ठिकाणी अनादि सिद्ध रूपाने भरलेला आहे. तोच या विश्वाचे रूप धारण करून दिसत आहे. विश्वाच्या नष्ट होण्याने किंवा प्रकट होण्याने त्याला काही फरक पडत नाही. विश्व नष्ट झालं तरी तो नष्ट होत नाही. ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून जरी टाकली तरी त्या अक्षरांचा अर्थ कधी पुसला जात नाही. आणि हे सगळं जगत जे आहे हे परिवर्तनशील आहे. बरेचदा आपण म्हणतो की आम्ही लहान होतो तेव्हा असं होतं, तेव्हा तसं होतं, 100 वर्षापूर्वीचा भारत असा होता तसा होता, इतकं चांगलं होतं तितकं चांगलं होतं. हा चक्क आपला मूर्खपणा आहे. चक्क आपण आपल्या आयडियाज येणाऱ्या पिढीवर थोपवतो आणि त्यांना परत परत सांगण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रकारे आमच्या काळचा भारत तुमच्या काळच्या भारतापेक्षा उत्तम होता. लहानपणी तुपाचा वेगळा सुगंध यायचा, लहानपणच्या भाज्यांना वेगळी चव होती. अरे ते लहानपण होतं. आणि चव जरी असली तरी ती त्या काळची होती. त्या काळात तुम्हाला आता जगता येत नाही. आताचा हा काळ आहे, हल्लीचा काळ. आताच्या या वर्तमान काळात जगणे आहे आणि वर्तमान काळातला वर्तमान परमात्मा वर्तमानासारखा आहे. जसं हे जग परिवर्तनशील आहे, हे जग सुद्धा, जगाचं परिवर्तन सुद्धा त्या परमात्म्याच्याच इशाऱ्याने होत असते. म्हणून हे जगत पूर्णपणे परिवर्तनशील आहे आणि त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर हे परिवर्तन होत असते किंवा निर्माण होते आणि नंतर नाहीसे होते. हे सगळेचं सगळं त्या परमात्म्याच्या इशाऱ्यावर होते. आणि हे सगळं होत असताना तो आत्मा अचल, स्थिर आणि शाश्वत असतो. त्याच्यामध्ये कधी भेद होत नाही. त्याच्यामध्ये कुठलाच भेद होत नाही. हे जगत परिवर्तनशील असल्यामुळे याच्यात परिवर्तन होईल. फॉरेस्ट एरिया खूप होता, आता फॉरेस्ट एरिया हळूहळू कमी झाला. ट्रेन नव्हत्या, गाड्या नव्हत्या, फ्लाईट्स नव्हत्या, मोबाईल्स नव्हते. आज त्याच मोबाईलचा वापर करून आपण चांगदेव 65 ऐकतोय. त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ज्ञानेश्वरी ऐकतोय. ही पॉझिटिव्हिटी लक्षात घ्या. हे सकारात्मक परिवर्तन आहे आणि हे सगळे परिवर्तन सुद्धा त्या परमात्म्याच्या इशाऱ्यानेच होत आहे. जुन्या पिढीनी चुकूनही असं म्हणू नये की हे सगळं चुकीचं आहे, टीव्ही खराब आहे, मोबाईल खराब. खराब काही नाही आहे, तुमची दृष्टी खराब आहे. तुम्ही आपल्या दृष्टीने जसं पाहाल तसं आहे. अशा प्रकारचे गॅजेट्स, अशा प्रकारचे टूल्स 100 वर्षाआधी आलेले होते. असे नव्हते, पण त्यावेळी जे टूल्स होते ते त्यावेळीचे आधुनिक टूल्स होते. सिनेमा, रेलगाड्या यांचाही विरोध झाला होता. जमिनीत खतं टाकायला सुरुवात केली त्याचाही विरोध झाला होता. ब्रश करण्यासाठी टूथब्रश जेव्हा मार्केटमध्ये आला तर त्या टूथब्रशला सुद्धा लोकांनी क्रिटिसाइज केलं होतं. तर हे क्रिटिसिझम चालायचं. पण हे सगळं परमात्म्यानी निर्माण केलेल्या सृष्टीच्या परिवर्तनाचा प्रकार आहे. पण या सर्व परिवर्तनामध्ये एकच गोष्ट स्थिर, अचल आणि शाश्वत राहिली, ती म्हणजे आत्मा. म्हणून माऊली सांगतात की चांगदेवा, तू त्या आत्म्याला असा स्थिर, निश्चल आणि शाश्वत पहा. तो परिवर्तनशील नाही आहे, त्याचे दर्शन घे. आणि त्याचे दर्शन घेतले तरच तुला जगाच्या ठिकाणी आत्म्याचे स्वरूप दिसेल, अन्यथा या सगळ्या कोऱ्या खोट्या गोष्टी आहेत हे आपल्यालाही समजून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्याला सर्वांमध्ये जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत ही गोष्ट जोपर्यंत आपल्या अनुभवात येत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्म्याचं सर्वत्र दर्शन होऊ शकत नाही. आणि हे कधी अनुभवात येईल बरं, हे आपल्याला कधी अनुभवता येईल, हे फक्त तेव्हाच अनुभवता येईल जेव्हा आपल्याला स्वतः आत्मसाक्षात्कार होईल. आपण जेव्हा स्वतः आपल्या आत्म्याला पाहू शकू तेव्हाच हे अनुभवाला येईल. रामकृष्ण परमहंसाचा कालपासून विषय सुरू आहे आपला. नरेंद्र दत्त जेव्हा आले होते तेव्हा ते फार प्रभावशाली आणि फार उत्साही युवक होते. गावाकडे बहीण भाऊ यांना सर्वांना सोडून, आईवडिलांना सोडून ते इकडे आलेले होते कलकत्त्याला. आणि त्यांना वाटायचं गावाकडच्यांना की हा कुठल्या तरी नोकरीच्या शोधात गेला असेल किंवा हा काहीतरी व्यवसाय करत असेल. तर एक दिवस निरोपाला घरी पैशाची गरज होती, यांच्याकडे पैशाची मागणी आली. यांचं सगळं काही परमहंस होते, परमहंसाखेरीज दुसरं काही माहीत नव्हतं. तर हे परमहंसाच्या मागे लागले, ठाकूरजी तुमचं दररोज परमात्म्याशी बोलणं होतं, या कालीमाईसोबत बोलणं होतं, माझ्यासाठी काही पैशाची व्यवस्था करून मागा ना, माझ्या घरची परिस्थिती व्यवस्थित करून द्या ना, मला काहीतरी द्रव्य मिळवून द्या. रामकृष्ण परमहंस त्याचं ऐकून घ्यायचे. एक दिवस खूपच मागे लागला, सिरियसली मागे लागला. तर रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले की असं कर ना, तू दररोज ध्यान करतोच, तूच मागून पहा. नरेंद्रला वाटलं की हो ठीक आहे, मी मागून पाहतो. नरेंद्रला ध्यान करण्याची पद्धत शिकवली होती, आत्मसाक्षात्कार देण्याचाही प्रयत्न केला होता, पण तरुण वय, चंचल बुद्धी, अस्थिर मन, त्यामुळे मन काही स्थिर होईना, चित्त काही स्थिर होईना. आणि ध्यान करणे म्हणजे ध्यान करणे, आत्मसाक्षात्कार होऊनही त्याची अनुभूती झाली नव्हती. मग एके दिवशी ते शांतपणे त्या देवळामध्ये, बेलूरच्या मठामध्ये जाऊन ध्यान करत बसले. कालीदेवीच्या समोर ध्यानस्थ बसले. त्या दिवशी मात्र त्यांची भेट आपल्या आत्म्याशी झाली. आणि जेव्हा त्यांची भेट झाली, जेव्हा त्यांना जे समजलं की मी तर हाच आहे, मी तर नरेंद्र आहेच नाही, मी तर हाच आहे, मग मी कोणाला काय मागू, त्या दिवशी ते आपल्या गुरुकडे परत आलेत. कारण त्या दिवशी त्यांना आत्मअनुभूती झाली होती. आत्मसाक्षात्कार तर आधी करून दिला होता गुरुनी, शक्तिपात तर करून दिला होता, पण अनुभूती झाली. अनुभूती होणे म्हणजे ते स्वतःशी भेटले. त्या दिवशी ते स्वतःशी भेटले आणि त्यांना हे कळून आलं की मीच सर्व काही आहे, मग मी काय कोणाला मागू. ध्यानानंतर परत आलेत, रामकृष्णाने हसून विचारलं, मागितलं कालीला? तेव्हा दोन्ही डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. गुरुदेवांच्या चरणावर मस्तक ठेवलं, वारंवार नमस्कार करून त्यांचा धन्यवाद केला की हे देवा, तू मला काय दिलं आणि मी कुठे काय चिंध्या चिवडत बसलेलो होतो, मी काय मागत होतो आणि तू मला काय दिलं. तर त्यांच्याकडे काही शब्द नव्हते, फक्त धन्यवाद करण्यापलीकडे त्यांच्याजवळ काही नव्हतं. तर असं ते स्थिर, अचल, शाश्वत हे स्वरूप त्यांनी पाहिलेलं होतं. सांगदेवांची परिस्थिती सुद्धा तशीच असेल कदाचित त्यावेळी. सांगदेवांना सुद्धा शक्तिपात झाला असेल, त्यांच्या वटेश्वर नावाच्या गुरूंकडून त्यांना दीक्षा मिळाली असेल, मंत्र मिळाला असेल, त्याप्रमाणे ते सगळी सिद्धी प्राप्त झाली असेल, पण आत्मसाक्षात्कार होऊनही आत्मअनुभूती झालेली नव्हती. माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला तेच सांगितलं की तू आतमध्ये जाऊन पहा. चांगदेवा तू आत पहा, तुझ्या आत असलेल्या आत्म्याचे दर्शन घे, तरच तुला जगाच्या ठिकाणीही आत्म्याचे स्वरूप दिसेल. जर तू जगाच्या ठिकाणी आत्म्याला पाहण्याचा विचार करत असेल तर पहिल्यांदा तू आपल्या आतमध्ये आत्म्याला पहा. कर्मयोगाचा जेव्हा विस्तार करत होती माऊली तिसऱ्या अध्यायात, त्या कर्मयोगाच्या विस्ताराच्या वेळी त्यांनी सांगितलं, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटी का यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजे ते नाशे, ज्याचा जन्म आहे त्याचा नाश सुनिश्चित आहे, मग तो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असो, तो सर्व कलांनी घडलेला असा चमत्कार म्हणजे श्रीकृष्ण असो, तो गौतम बुद्ध असो की तो कोणीही असो, जे उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. नाही का, जन्म घेतला तर मृत्यू सुनिश्चित आहेच आहे, वापसी का टिकट कन्फर्म है, उसमें सिर्फ तारीख नहीं पड़ी, उसमें डेट नहीं पड़ी है, अदरवाइज वापसी का टिकट तो कन्फर्म है. उपजे ते नाशे, आणि नाशिले ते पुनरपि दिसे, आणि हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा. पॅन्डुलम, आधीच्या काळची जे घड्याळ असायचे त्यांचा पॅन्डुलम, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असा मुवमेंट त्याची होती, तर त्या पॅन्डुलम सारखं ते घटिका यंत्र, उत्पत्ती, स्थिती, स्थिती, लय, हे तीन स्थिती असतात, या तिन्ही अवस्थांमध्ये जगाचे परिभ्रमण सुरू आहे. त्याचप्रमाणे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्या काळामध्ये सुद्धा माणसाचं डोकं फिरत असते, नुसतं पास्टची काळजी, भूतकाळाची, भूतकाळाच्या गोष्टी आणि भविष्याची काळजी, वर्तमानात जगणे नाही. घड्याळाच्या यंत्राप्रमाणे ते सतत फिरत आहे, परंतु तो परमात्मा स्थिर आणि अचल असा आहे, आणि त्याचेच ध्यान करून घेऊन जीवन सार्थकी लावावे, आणि त्या परमात्म्यालाच शरणागत व्हावे. फार सुंदर श्लोक होता तो. काय सुंदर श्लोक असतो तो, मनमना भव मद्भक्त्यो मध्याजी मा नमस्करू, मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिज्ञाने प्रियोसी मे. मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मनमना भव मद्भक्त्यो, मनापासून माझी भक्ती करणारा हो, माझा भक्त हो, मध्याजी मा नमस्करू, फक्त मला एकालाच नमस्कार कर. मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिज्ञाने प्रियोसी मे. तू माझा प्रिय आहेस, तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू मला अशा रीतीने शरण आला तर मी तुझा सर्व पापांपासून तुझी मुक्ती करेल आणि तुला मोक्षाच्या मार्गावर नेईल. अशा पद्धतीची सुंदर ओवी नवव्या अध्याय, माऊलीचा सगळ्यात आवडता अध्याय म्हणजे नववा अध्याय, अशा प्रकारची सुंदर ओवी या नवव्या अध्यायात आलेली होती. जो मज हो अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मी चिकू. जो मज होय अनन्य शरण, अनन्य बरं का, शरण तर सगळे येतात, पण अनन्य, अनन्य म्हणजे हे परमात्म्या तुझ्याशिवाय अन्य कोणी नाही, तू एकमेवा द्वितीय, तूच सुप्रीम, आणि तुझ्या ठिकाणी शरण म्हणजे नुसतं लोटांगण घालणे नाही, शरण म्हणजे समर्पित होणे, समरस होणे, एक जीव होणे, काहीच उरणे नाही, मी म्हणून काहीच उरणे नाही, मी म्हणून अस्तित्वच संपुष्टात येणे, जो मज होय अशा प्रकारे अनन्य शरण, तयाचे मी निवारी जन्ममरण, त्याच्या जन्ममरणाची ईरधारा मी संपवतो, या लागी शरणागता शरण्य मीची एकू, म्हणून शरण जाण्यासाठी योग्य कोणी असेल शरणागतांना तर तो एकमेव मी आहे, असं श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं होतं. त्या भगवंताला अनन्य भावाने शरण गेल्याने तो जन्म आणि मरणापासून भक्ताला मुक्त करतो, आणि त्यासाठी तेच एक शरणागतीचे एकमेव स्थान आहे. परमात्माखेरीज असं काही नाही, दुसरं काही नाही. म्हणून चांगदेवा, तू त्या आत्मदेवाला अनन्य भावाने शरण जा. आत्मदेवाला म्हणजे आत्मेश्वराला. कोणत्या आत्मेश्वराला? आपल्या आत्मदेव असलेल्या. जागोजागी जाऊन तीर्थाटन करून देशाटन करून मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाने भेटायचा नाही रे बाबा, कारण तो आपल्या आत्मदेव बसलेला आहे. अशा शरणागतीनेच आपण त्या परमात्म्याजवळ जाऊ शकतो. चांगदेवाला केलेला हा बोध फार सुंदर, ही सातवी होई. कळांचे पांघुरणे चंद्रमा हरपो नेणे कावन्ही दीपपणे आननोहे, अशा अर्थाची चांगदेव 65 मधली ही सातवी ओवी, ज्याच्यामध्ये चांगदेवाला बोध केला की या जगामध्ये सर्वत्र आत्म्याला पाहायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या आत्म्याला पहा. परमात्मा असा दिसायचा नाही, परमात्म्याला पाहायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या आत्मध्ये असलेल्या परमात्म्याला पाहणे, देवाची द्वारी उभा क्षणभरी. आपल्या आत्मध्ये असलेल्या देवाला, तिने मुक्ती चारी साधी केल्या. नुसत्या देवळात जाऊन चारी मुक्ती साधणार नाही आहे, तर आपल्या आत्मधल्या आत्मेश्वराला पाहिल्याने, त्याच्याजवळ क्षणभर उभा राहिल्याने, व्यवस्थित ध्यान केल्याने हळूहळू हळूहळू त्या परमात्म्याच्या जवळ आपण पोचूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.